आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि युएई यांच्यात अणुऊर्जा आणि पेट्रोलियमसह विविध क्षेत्रातील 5 करार. कर्करोगाच्या औषधांवरील जीएसटी 12% पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय. देशात यंदा खरीपाच्या पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ. वाहनांच्या सुट्या भागांची निर्यात 2030 100 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट. आणि महाराष्ट्रात विदर्भात अतिवृष्टीचा इशारा. आता सविस्तर बातम्या. भारत आणि संयुक्त अरब अमिराती अर्थात युएई यांच्यात काल अणुऊर्जा आणि पेट्रोलियमसह विविध क्षेत्रातील 5 करार करण्यात आले. यामध्ये एमिरेट्स न्यूक्लिअर एनर्जी कंपनी आणि भारतीय अणुऊर्जा महामंडळ यांच्यातील बरकाह अणुऊर्जा प्रकल्पाचं व्यवस्थापन आणि देखभालीच्या सामंजस्य कराराचा समावेश आहे. तसंच अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनी आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांच्यात दीर्घकालीन एलएनजी पुरवठा करण्यावरही स्वाक्षरी करण्यात आली. ऍडनॉक आणि इंडिया स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह यांच्यातही सामंजस्य करार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अबुधाबीचे युवराज शेख खालेद बिन मोहम्मद बिन जायेद अल नाह्यान यांच्यात काल नवी दिल्लीत झालेल्या चर्चेनंतर या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. दोन्ही नेत्यांनी भारत आणि युएईमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीत झालेल्या भरीव प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केलं आणि द्विपक्षीय सहकार्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये भागीदारी आणखी वाढवण्याबाबत चर्चा केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही काल दुपारी राष्ट्रपती भवनात अबुधाबीच्या युवराजांची भेट घेतली. भारत आणि युएईमधील ऐतिहासिक मैत्रीपूर्ण संबंधांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. दरम्यान अबुधाबीच्या युवराजांनी काल राजघाट इथं भेट देऊन महात्मा गांधीजींना आदरांजली अर्पण केली. कर्करोगावरील उपचारांचा खर्च कमी करण्याच्या उद्देशानं वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी परिषदेनं कर्करोगाच्या औषधांवरील जीएसटी 12% 5% कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं काल झालेल्या 54व्या परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी आणि राज्याचे अर्थमंत्रीही उपस्थित होते. निवडक खाद्यपदार्थांवरील जीएसटीही 18% 12% करण्यात आला आहे असं या बैठकीनंतर सीतारामन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. आयुर्विमा आणि आरोग्य विम्यावरील कराचे दर कमी करण्याबाबत विचार करण्यासाठी मंत्र्यांचा एक गट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून केंद्र आणि राज्य सरकारांनी स्थापन केलेल्या विद्यापीठांना संशोधनासाठी दिलेला निधी आणि ज्यांना प्राप्तिकर सवलत मिळाली आहे त्यांनाही जीएसटीमधून सूट देण्यात आली असल्याचंही सीतारामन यांनी सांगितलं. देशात यावर्षी खरीप पीक पेरणीत लक्षणीय प्रगती झाली आहे. एकंदर पेरणी क्षेत्र 1092 लाख हेक्टरच्या पुढे गेलं आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत अंदाजे 1069 लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागानं काल खरीप पिकांखालील क्षेत्राचा अहवाल प्रसिद्ध केला त्यात ही माहिती देण्यात आली आहे. भाताचं पेरणी झालेलं क्षेत्र 409 लाख हेक्टरवर पोहोचलं असून मागील वर्षीच्या याच कालावधीत ते सुमारे 393 लाख हेक्टर होतं. कडधान्य लागवड 117 लाख हेक्टरवरून 126 लाख हेक्टरपर्यंत वाढली आहे. भरड धान्याची पेरणी 189 लाख हेक्टरवर तर तेलबियांची पेरणी 193 लाख हेक्टरवर झाली आहे. ऊसाचं पेरणी क्षेत्र 57 लाख हेक्टरवर पोहोचलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची संसदीय राजभाषा समितीच्या अध्यक्षपदी एकमतानं फेरनिवड झाली आहे. नव्या सरकारच्या स्थापनेनंतर राजभाषा संसदीय समितीची पुनर्रचना करण्यासाठी काल नवी दिल्लीत समितीची बैठक झाली त्यात ही निवड करण्यात आली. सर्व सरकारी यंत्रणांमध्ये 2047 पर्यंत भारतीय भाषांचा वापर केला जाण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेनं सरकार वाटचाल करत असल्याचं शहा यांनी या निवडीनंतर सांगितलं. अमित शहा यांनी 2019 ते 2024 या कालावधीत समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं होतं. राजभाषा विभाग एक सॉफ्टवेअर विकसित करत असून त्या आधारे 8व्या सूचीतील सर्व भाषा स्वयंचलितपणे अनुवादित केल्या जातील असंही शहा यांनी यावेळी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. विविध देशांमध्ये कशा रीतीनं गणेशोत्सव साजरा केला जातो हे तिथं राहत असलेल्या नागरिकांकडून आपण जाणून घेत आहोत. जपानमधील गणेश उत्सवाबाबत टोकियोत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या प्राची धर्मे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं.
काही मित्रांच्या घरी गणपतीची मातीची सुंदर मूर्ती तयार करून त्याची प्रतिष्ठापना केली जाते. आम्ही बाप्पासाठी घरच्या प्रमाणे पारंपरिक पदार्थ प्रसाद बनवतो आणि त्यात खास असे काही जपानी पदार्थांचाही समावेश करतो. प्रत्येक जण आपल्याला शक्य असेल तसं इथे असलेले भारतीय कुटुंब किंवा मित्रांच्या घरी तर काही जण कम्युनिटी हॉलमध्ये जमतात आणि गणेश उत्सव साजरा करतात. या उत्सवानिमित्त आम्ही विविध उपक्रम आयोजित करतो आणि विशेष म्हणजे या सांस्कृतिक देवाणघेवाणीत सहभागी होण्यासाठी आमचे जपानी मित्र सुद्धा आमच्यासोबत या उत्सवात सहभागी होतात.
देशातून होणारी वाहनांच्या सुट्या भागांची निर्यात 2030 पर्यंत 100 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट गाठेल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे. ते काल नवी दिल्ली इथं वाहनांच्या सुट्या भागांची निर्मिती करणाऱ्या उद्योग संघटनेच्या 64व्या वार्षिक अधिवेशनात बोलत होते. मेक इन इंडिया उपक्रमासाठी आणि वाहन उत्पादन उद्योगासाठी जागतिक वन स्टॉप सोल्युशन बनण्यास मदत केल्याबद्दल त्यांनी या उद्योजकांचं कौतुक केलं. देशाला 2047 पर्यंत विकसित देशांच्या यादीत नेण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे यावरही त्यांनी भर दिला. सामूहिक बांधिलकीच्या बळावर देशाच्या विकासाचा आलेख वरच्या दिशेनं जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. इलेक्ट्रॉनिक्स आणि वाहन उद्योगामध्ये सरकारनं सुरू केलेल्या उत्पादन संबंधित प्रोत्साहन योजना चांगली कामगिरी करत आहेत असं यावेळी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद यांनी सांगितलं. देशात एका नागरिकाला मंकी पॉक्स या आजाराच्या एमपॉक्स क्लेड 2 ची लागण झाली असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. या तरुण व्यक्तीनं मंकी पॉक्सचा प्रसार झालेल्या देशातून प्रवास केला असल्यानं त्याला हा संसर्ग झाला असल्याचं निष्पन्न झालं आहे. सध्या त्याला विलगीकरणात ठेवण्यात आलं असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे. सर्वसामान्य लोकांना कोणताही धोका असल्याचे कोणतेही संकेत नाहीत. सार्वजनिक आरोग्याला धोका उद्भवू नये यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेतली जात असल्याचंही आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. देशात जुलै 2022 पासून नोंदवल्या गेलेल्या 30 प्रकरणांप्रमाणेच हे प्रकरण वेगळं असून जागतिक आरोग्य संघटनेनं नमूद केलेल्या मंकी पॉक्सच्या क्लेड 1 शी संबंधित सार्वजनिक आरोग्य आणीबाणीशी संबंधित नाही असंही आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. भारताच्या वतीनं नवी दिल्ली इथं 11 आणि 12 सप्टेंबर रोजी नागरी विमान वाहतूक विषयक दुसऱ्या आशिया प्रशांत मंत्रीस्तरीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरप्पू राम मोहन नायडू यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. देशांतर्गत विमान वाहतुकीत शाश्वत वाढ करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. विमानांची देखभाल दुरुस्ती सेवा मालवाहतूक क्षेत्रात भारत स्वतःला एक प्रमुख केंद्र म्हणून प्रस्थापित करत असून जागतिक स्तरावर 3 क्रमांकाची देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठ म्हणून विकसित होत आहे असंही त्यांनी सांगितलं. नव्या पर्यावरणपूरक विमानतळांचा विकास आणि देशांतर्गत विमान वाहतुकीला चालना देणाऱ्या उडानसारख्या प्रगतीशील धोरणांबाबतही नायडू यांनी माहिती दिली. कोळसा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी उपक्रमांचा 6 आढावा घेण्यासाठी काल कोळसा मंत्रालयातर्फे नवी दिल्ली इथं एक बैठक घेण्यात आली. या उपक्रमांचा समुदायांवर पडणारा प्रभाव आणि सरकारच्या मार्गदर्शक तत्वांशी सुसंगतता या मुद्द्यांवर त्यांच्या प्रगतीचं मूल्यांकन करण्यात आलं. आरोग्यसेवा शिक्षण पर्यावरण कौशल्य विकास आणि उपजीविका यासारख्या क्षेत्रातील प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यात आली. कोळसा खाणींच्या क्षेत्रात राहणाऱ्या स्थानिक लोकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारण्यावर लक्ष केंद्रित करून खात्रीशीर परिणाम देणाऱ्या उपक्रमांच्या जलद अंमलबजावणीवर मंत्रालयानं भर दिला. महाराष्ट्रात विदर्भात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. कोकण मध्य महाराष्ट्राचा घाट प्रदेश आणि मराठवाड्यातही वेगवान वारे आणि विजांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत आणि युएई यांच्यात अणुऊर्जा आणि पेट्रोलियमसह विविध क्षेत्रातील 5 करार. कर्करोगांच्या औषधावरील जीएसटी 12% वरून 5% पर्यंत कमी करण्याचा निर्णय. देशात यंदा खरीपाच्या पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ. वाहनांच्या सुट्या भागांची निर्यात 2030 पर्यंत 100 अब्ज डॉलर्स पर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट आणि विदर्भात अतिवृष्टीचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.